चीनीमंडी.com पॉडकास्ट।
या कारणामुळे शेतकरी पिकवत आहेत ऊसाऐवजी केळी। केळाच्या पिकात भरपूर नफा असल्याचे लक्षात आल्यानंतर पश्चिमी यूपीमधील शेतकरी ऊसाऐवजी केळी पिकवत आहेत। या परिसरात गेल्या 2 वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फळांचं पीक घेणं सुरू केलं आहे। टिश्यू कल्चर पद्धतीनं विकसित केल्या जाणाऱ्या केळांच्या रोपांनी ते प्रभावित झाले आहेत। सरदार वल्लभभाई पटेल कृषी विश्वविद्यालयाच्या कृषी जैव प्रौद्योगिकीचे प्राध्यापक आर एस सेंगर म्हणाले की केळाच्या पिकापासून मिळणारा नफा ऊसाच्या तुलनेत दुप्पट आहे। या नफ्यासाठी या परिसरातील शेतकरी केळी पिकवत आहेत। लवकरच संपूर्ण क्षेत्रात फळांची आणि केळांची लागवड होईल, कारण या पिकांना भरपूर मागणी आहे आणि त्यात फायदाही आहे। सध्या मेरठ, मुजफ्फरनगर आणि बिजनौरमध्ये 250 हेक्टरमध्ये केळांची शेती केली जात आहे। कृषी विश्वविद्यालयानं टिश्यू कल्चर पद्धतीनं ग्रेंड 9 नावाच्या विशेष प्रकारच्या रोगमुक्त केळांची रोपं विकसित केली आहेत। याला पारंपरिक प्रकारांसमोर विकसित होण्यासाठी कमी वेळ लागतो। या वैविध्यामुळे शेतकऱ्यांना कार्बोहायड्रेट असणारी भरपूर फळांची लागवड करण्यासाठी प्रेरित करण्यात आलं, जी ऊसाच्या तुलनेत दुप्पटपेक्षाही अधिक उत्पन्न देते। सेंगर म्हणाले, महाराष्ट्र अनेक दशकांपासून केळांची शेती करतो। इथली केळी पूर्ण देशात पाठवली जातात। उत्तर प्रदेशातील महाराजगंज, लखनौ आणि सीतापूर सारख्या काही पूर्वी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात केळांची लागवड करण्यात येत आहे। पश्चिमी यूपीच्या शेतकऱ्यांमध्ये ऊस पिकास पसंती आहे, पण आता 2 वर्षांपासून ते केळांची शेती करत आहेत।